त्यानंतर एक दिवस अब्राहम भर दुपारी तंबूच्या बाहेर बसलेला असताना देवाने त्याला मनुष्याच्या रूपात दर्शन दिले, पण अब्राहमाला हे माहित नव्हते की तो देव आहे. तेव्हा अब्राहमाने उठून त्याला नमन केले आणि त्याला विनंती करून म्हटले की आज दुपारी माझ्या सोबत राहा. आणि अब्राहम डेऱ्यामध्ये गेला व त्याची बायको साराला उत्तम जेवण तयार करण्यासाठी सांगितले. आणि जेवण तयार झाल्यावर अब्राहमाने त्याला जेवण आणून दिले. तेव्हा तो अब्राहमाला म्हणाला की नेमलेला समय मी येईन, त्यावेळेस सारेला मूल होईल. आणि सारा हे आतल्या खोलीमध्ये ऐकत होती. ती मनामध्ये हसली व मनातच बोलली की मी तर एवढी म्हातारी आहे, माझा पती देखील म्हातारा आहे, आणि अशा वेळी आम्हाला हे सुख कसं मिळेल. तेव्हा त्या माणसाने अब्राहमाला विचारले, सारा का हसली? देवाला काही अशक्य आहे का? नाही, देवाला सर्व काही शक्य आहे. त्यानंतर तो माणूस जेवण पूर्ण करून तिथून निघून गेला. आणि त्यानंतर देवाने दिलेल्या वचनाप्रमाणे सारा गर्भवती राहिली आणि तिला मुलगा झाला. आणि त्यांनी त्याचं नाव इसाक ठेवले. आणि अशा प्रकारे अब्राहमाला 100व्या वर्षी सारेकडून पुत्र मिळाला.